नमस्कार, मी शुभांगी लोकेश खोब्रागडे, प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवार. आपल्या प्रभागाला स्वच्छता, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या वाटचालीत आपल्या सहकार्याची आणि मतदान रूपी आशीर्वादाची आवश्यकता आहे. कृपया मतदानाच्या दिवशी घडी या चिन्हावर बटन दाबून आपल्या बहुमल्य मताचा आशीर्वाद मला द्यावा ही विनंती. आपला प्रत्येक मत माझी ताकद आहे. धन्यवाद.